आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा तळेगावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर शानदार संचलन सोहळा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र प्रदान। महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन। 5 दिवसांचा आठवडा लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचारी संघटनांचा निर्णय। आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होत आहे। नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सेनादलं, निमलष्करी दलं तसंच सांस्कृतिक पथकांच्या शानदार संचलनानं मानवंदना दिली। ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून।
स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित शानदार संचलन सोहळा आज नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर संपन्न झाला। युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, इतर केंद्रीय मंत्री, संरक्षण दल प्रमुख, तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी देशभरातून आमंत्रित केलेले विशेष पाहुणे आणि हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते। भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्र हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं। बॅटल आरे पद्धतीनं म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवरची व्यूहरचना दाखवणारं संचलन प्रथमच प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळालं। विविध राज्य आणि केंद्र सरकारी विभागांचे मिळून 30 चित्ररथ आपापल्या कामगिरीचं दर्शन घडवणारी दृश्य धारण करून मानवंदना देत होते। ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा लष्कराचा चित्ररथ आणि गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सादर केलेल्या चित्ररथावर भारत गाथा श्रुती कृती दृष्टी या शीर्षकाखाली देशाची कथा कथन परंपरा तसंच व्यूज मंचाचं दर्शन घडवण्यात आलं।
मुख्य सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहिली। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशोक चक्र हा शांततेच्या काळातला देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला। 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या भव्य सोहळ्यात हा कार्यक्रम झाला। गेल्या वर्षी जून महिन्यात एक्झिओम 4 या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे तर अंतराळ स्थानकावर राहणारे पहिलेच भारतीय ठरले। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं। महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून पुढे आला आहे असं त्यांनी नमूद केलं। राज्यानं 1000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं महत्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले। महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात शासकीय निमशासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयं तसंच गृहनिर्माण संस्थांच्या आवारात ध्वजवंदनासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, मान्यवर आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं। राज्यघटनेतल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांमुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं।
देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या आकाशवाणी भवनात झालेल्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरचा मन की बात कार्यक्रम जनसामान्यांची सकारात्मक कामगिरी प्रकाशात आणण्याचा सशक्त मंच बनला असल्याचं ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सचिव संजय जाजू, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 77वा प्रजासत्ताक दिवस आज विविध राज्यांमध्ये तसंच विदेशातही उत्साहात साजरा झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजासाठी 5 दिवसांचा आठवडा तातडीनं लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा निर्णय बँक कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्य कामगार आयुक्तांबरोबरच्या वाटाघाटी फिसकटल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांनी हा निर्णय घेतला. मात्र खासगी क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी संपात सहभागी नाहीत. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज वडोदरा इथं मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबईच्या 9 षटकात 1 बाद 68 धावा झाल्या होत्या. विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म सन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 11 जणांचा समावेश आहे. त्यात कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले परभणीचे श्रीरंगदादा लाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं,
आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की आता हा पुरस्कार मिळाला त्याचं जाहीर झालं. ज्या वेळेला वरतून काही जाहीर झालं त्यावेळेला शेतकऱ्याची उत्सुकता असते की अरे बाबा एवढं मिळालं काहीतरी आहे आणि त्या दिशेने मग तो उत्पन्न घ्यायला लागतो. तेव्हा खात्री झाली की या पद्धतीने शेतकरी उत्पन्न घेईल आणि खात्री आहे की या पद्धतीने उत्पन्न घ्यायला त्याचं उत्पन्न वाढणार आहे, त्याला आनंद होणार आहे. त्याच्या आनंदाचा मला आनंद झालेला आहे.
पालघर जिल्ह्यातले ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
फार चांगला वाटतो, एवढी मेहनत केली त्याचं मला फळ मिळत असेल तर फार चांगला वाटतो. दुसरं मेहनत केली समाजासाठी, आराधना केली समाजासाठी, वाद्य आम्ही टिकून ठेवलं म्हणजे देवाने दिली भगवंताला म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चाललं आहे ते मला फार चांगला वाटतो. म्हणजे आयुष्यात मी काहीतरी कार्य केला समाजासाठी त्याचं मला फळ मिळेल.
तूर मसूर आणि उडीद डाळीची 100% खरेदी किमान आधारभूत किमतीवर व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली. 77व्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली इथं सरकारनं विशेष निमंत्रण दिलेल्या शेतकऱ्यांशी चौहान यांनी संवाद साधला. चीनला मागे टाकून भारत जगातला सर्वात मोठा भात उत्पादक झाला आहे. भाताच्या निर्यातीवर निर्बंध काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः बासमती तांदळासाठी चांगला मोबदला मिळत असल्याचं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र प्रदान. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. 5 दिवसांचा आठवडा लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा. राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचारी संघटनांचा निर्णय. आणि महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.